आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता. इस्रायल आनी हमास हांचे मदीं चालू आशिल्ल्या तणावांत लेबाननच्या हिजबुल्ला पंगडान आज सिरियाच्या इस्रायल व्याप्त गोलान हायट्स कडेन आशिल्ल्या देशाच्या शिमेवेल्या वादग्रस्त वाठारांतल्या तीन इस्रायलाच्या थळांचेर दुजिनी रॉकेटां सोडली. पॅलेस्टाईनच्या समर्थनांत हे हल्ले केल्यात अशें हिजबुल्ला गटान सांगले. हाका जाप दितना इस्रायलाच्या लष्करी सैन्यान लेबननाच्या वाठारांनी परतून हमले केले आनी लेबननाच्या हिजबुल्ला चळवळीक झुजान वांटो घेवचो न्हय अशी शिटकावणी दिली. मजगतीं इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी गाझाक एक निर्जन जुवो करपाची धमकी दिल्या. ताणें थंयच्या रहिवाशांक आतां हो वाठार रिकामो करपाक सांगला. सिक्कीमान घर राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हांणी आज मंगन जिल्ल्यांत नागान हुंवार पिडीत वाठारांक भेट दिली. पयसुल्ल्या वाठारांनी आडकून पडिल्ल्या लोकांच्या मदत आनी बचाव कार्याक प्राधान्य दिवपाची गरज उक्तायतना तांणी बाधित लोकांक मजत दिवपाचें आश्वासन दिले. मुखेलमंत्री प्रेम सिंग तामांग हांणी पिडांगपूल दिगचू लागसारच्या बाधित वाठारांक भेट दिवन लोकांकडे संवाद साधलो आनी तांकां सगळी मजत आनी आदार दिवपाचें उतर दिले. भारतीय हवाई तळान आज उत्तर प्रदेशांतल्या प्रयागराज शारान आपले 91वो वर्तापन दीस मनयलो. ह्या निमतान बमरोली वायुसेना तळार एक शानदार परेड आयोजित केल्ली. हवाई दळ प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी हांणी संचलनाची पळोवणी केली. थल सेना प्रमुख जनरल अनिल चौहान आनी मध्य हवाई कमांडचे जनरल ऑफिसर इन कमांड एअर मार्शल आर जी के कपूर ह्या वेळार हाजीर आशिल्ले. आमच्या प्रतिनिधीन कळीत केल्ल्या प्रमाण ह्या वेळार एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी हांणी वायुसेनेच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. ह्या वेळार पोन्नो ध्वज आदरपूर्वक सकयल देऊन हवाई दळ प्रमुखांकडे सुपूर्द केलो. आता हो पोन्नो ध्वज हवाई दळाच्या वस्तू संग्रहालयात दवरतले. हवाई दळाची शक्ती शांतता आणि झुजाच्या काळात उपेगी पडटा असे या वेळार उलयतना एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी हांणी म्हळे. अंदूच्या वायुसेना दिसाचो विषय आसा IAF एअर पॉवर बियॉन्ड बाउंड्रीज. अंदू वायुसेनेच्या दिसा जावपी परेडाचे फुडारपण पयलेच खेप बायल अधिकारी गट कॅप्टन शालिजा धामी हांणी केले. तशेंच झुजारी युनिटाची कमान सांबाळपी IAFची ती पयली महिला अधिकारी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकर आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हवाई दळाच्या जवानांक आनी तांच्या फामिलींक वायुसेना दिसाच्यो शुभेच्छा दिल्या. रक्षा मंत्री राजनाथ सिंग फायच्यान 12 ऑक्टोबर मेरेन इटली आनी फ्रान्स भोंवडेर वतले. दोन देशाच्या भेटीच्या पहिल्या टप्प्यात सिंग इटालियन संरक्षण मंत्री गुइडो क्रुसेटो हांची रोमांत भेट घेतले. अंदू मार्चान इटालियन प्रधानमंत्र्यांच्या भारत भेटी दरम्यान दोन्ही देशांमधली संबंधाची व्याप्ती धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावली. आपल्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यात राजनाथ सिंग पॅरिसांत फ्रेंच संरक्षण मंत्री सेबास्टियन लेकॉर्नो हांचे बरोबर 5वो वर्सुकी संरक्षण संवाद करतले. भारत आनी फ्रान्स हांणी हालींच धोरणात्मक भागीदारीची 25 वर्सां मनयल्यात. दोनूय देशांमदीं म्हत्वपूर्ण औद्योगिक सहकार्यासयत सखोल आनी व्यापक द्विपक्षीय संरक्षण संबंद आसात. रोम आनी पॅरीस ह्या दोनूय शारांनी रक्षा मंत्री औद्योगिक सहकार्याच्या संभाव्य संधींचेर चर्चा करपा खातीर संरक्षण उद्योगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी आनी वरिष्ठ प्रतिनिधीकडे संवाद साधतले. 52व्या जीएसटी कौन्सिलान काल 7 ओतोपराक एक एमनेस्टी येवजण जारी केली. तातूंत करदात्यांक 31 जानेर 2024 मेरेन कर अधिकाऱ्यांनी मार्च 2023 मेरेन पास केल्ल्या मागणी आदेशांविरुद्ध अपील दाखल करपाक वेळ दिला. जीएसटी कायद्याप्रमाण साधारणपणान कर मूल्यांकन आदेशा आड अशें अपील आदेश जारी केल्या उपरांत 3 म्हयन्या भितर दाखल करचे पडटा. ही मुदत आनीक 1 म्हयनो वाडोवंक मेळटा. ही मुदत वाडयली जायत्या करदात्यांक सुविधा मेळटली. चेन्नयन क्रिकेट संवसारीक करण सर्तीन ऑस्ट्रेलियान भारताक जैता खातीर 200 धावण्याचे लक्ष दिला. कुरुबावलो जिखून पयली फलंदाजी करपाचो निर्णय घेतल्या उपरांत पुराय ऑस्ट्रेलियन पंगड 50व्या ओव्हरीन 199 धावण्याचेर बाद जालो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.